म्हणत नाही ना
मग तेच म्हणते मागण्या म्हणणारे आहेत का तशा नाही तर मग एक शिंगल
आम्हाला
कारण तुम्ही दळताना कसं म्हणता
आणि एकच टायमाला
एकच टायमाला
एकच
म्हटल्यानंतर विचित्र होणार
एकच टायमाला
नाही म्हणा चालेल
दुसरं म्हणलं तर चालेल
का खळ्याच्या पाळीवरून किंवा पोरीला सासूरवास बहीण भावांचं
आपण काही ना ज्यावेळेला काही सुख व्यक्त दुःख व्यक्त करतो सुख व्यक्त करतो